आज मी माझ्यातील शांततेचं दार हळूच उघडीन आणि मग माझ्या कर्ममंदिरात निशब्दतेची पावलं उमटू लागतील. आज मी माझ्यातील शांततेचं दार हळूच उघडीन आणि मग माझ्या कर्ममंदिरात निशब्दतेची पावलं उमटू लागतील. आज मी माझ्यातील शांततेचं दार हळूच उघडीन आणि मग माझ्या कर्ममंदिरात निशब्दतेची पावलं उमटू लागतील.